निर्गम प्रकरण 38 होमवेदीची रचना. निर्गम प्रकरण 27 पदे 1 ते 8. त्याने होमवेदी बाभळीच्या लाकडाची बनविली. तिची लांबी 5 हात व रुंदी 5 हात अशी ती चौरस असून तिची उंची 3 हात होती. त्याने तिच्या चारही कोपऱ्यात 4 शिंगे बनविली. ती अंगचीच होती. त्याने ही वेदी पितळेने मढविली आणि त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनविली. वेदीला त्याने सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेच्या जाळीची एक चाळण बनविली. ती वेदीच्या खालच्या बाजूने अर्ध्या उंचीपर्यंत होती. त्याने पितळेच्या चाळणीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी 4 कड्या ओतून तयार केल्या. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते पितळेने मढविले. वेदी उचलण्यासाठी तिच्या बाजूंच्या कड्यात त्याने दांडे घातले. वेदी मध्यभागी पोकळ ठेवून बाजूस फळ्या बसवून ती बनविली. गंगाळ बनविणे. निर्गम प्रकरण 30 पद 18. त्याने गंगाळ व त्याची बैठक पितळेची बनविली. दर्शन मंडपाच्या द्वारापाशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांच्या आरशांचे हे पितळ होते. निवास मंडपाचे अंगण. निर्गम प्रकरण 27 पदे 9 ते 19. त्याने अंगण तयार केले. त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलमसणाचे विणिलेले पडदे जोडून एक कनात केली. तिची लांबी 100 हात होती. तिच्यासाठी 20 खांब होते व त्या खांबांसाठी पितळेच्या 20 उथळ्या होत्या. खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. त्याच्या उत्तर बाजूलाही 100 हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती. तिच्यासाठीही 20 खांब असून त्यांच्यासाठी पितळेच्या 20 उथळ्या होत्या. खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. आणि पश्चिम बाजूला 50 हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती. तिच्यासाठी 10 खांब व 10 उथळ्याही होत्या. ह्या खांबांच्या आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. पूर्वेकडील बाजू 50 हात ठेवली होती. अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला 15 हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती. तिच्यासाठी 3 खांब व उथळ्याही 3 होत्या. आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही तशीच होती. अंगणाच्या फाटकाच्या ह्या बाजूला व त्या बाजूला 15-15 हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या. त्यांच्यासाठी 3-3 खांब व उथळ्याही 3-3 होत्या. अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलमसणाच्या कापडाचे होते. खांबांच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. त्यांचे मथळे चांदीने मढविले होते. अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडिले होते. अंगणाच्या फाटकाचा पडदा वेलबुट्टीदार असून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा होता. त्याची लांबी 20 हात व रुंदीकडील उंची अंगणाच्या पडद्याइतकी 5 हात होती. त्याचे खांब 4 आणि त्यांच्यासाठी पितळेच्या उथळ्या 4 होत्या. त्यांच्या आकड्या चांदीच्या असून त्यांचे मथळे चांदीने मढविले होते व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. निवास मंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या. पवित्र स्थानातील कामासाठी लागलेले सोने, चांदी, पितळ वगैरे. निवास मंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवास मंडपाचे जे सामान लेव्यांच्या सेवेकरिता केले त्यांची यादी मोशेच्या सांगण्यावरून अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याने केली तीच ही. ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहुदा वंशातील हुराचा नातू म्हणजे उरीचा मुलगा बसालेल ह्याने बनविल्या. त्याच्या जोडीला दानवंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब हा कोरीव काम करणारा कुशल कारागीर असून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलमसणाच्या कापडावर कशिदा काढणारा होता. पवित्र स्थानाच्या सर्व कामासाठी लागलेले सोने म्हणजे लोकांनी अर्पण केलेले सगळे सोने 29 किक्कार होते. आणि पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते 730 शेकेल होते. मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली होती त्यांनी जी चांदी अर्पण केली ती 100 किक्कार भरली आणि पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ती 1775 शेकेल भरली. म्हणजे जितके 20 वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची गणती झाली तेव्हा ते 603,550 भरले. त्यातल्या प्रत्येकामागे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एक एक बेका म्हणजे अर्धा शेकेल मिळाला. ती 100 किक्कार चांदी पवित्र स्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या ओतावयास लागली. एकेका उथळीला एक एक किक्कार अशा 100 किक्कारांच्या 100 उथळ्या केल्या आणि बाकीची 1775 शेकेल चांदी खांबांसाठी आकड्या करावयास, खांबांच्या मथळ्यांवर मढवणी करावयास व त्याच्यासाठी बांधपट्ट्या बनविण्यास लागली. अर्पण केलेले पितळ 70 किक्कार व 2400 शेकेल होते. ते पितळ घेऊन दर्शन मंडपाच्या द्वाराच्या उथळ्या, पितळी वेदी व तिची पितळी चाळण आणि वेदीचे सर्व सामान, अंगणाच्या चारही बाजूंच्या उथळ्या व त्याच्या फाटकाच्या उथळ्या आणि निवासमंडप व अंगण ह्यांच्या चारही बाजूंच्या मेखा बनविल्या.